चीनीमंडी.com पॉडकास्ट।
करोडपती करदात्यांमध्ये वाढ। वार्षिक 1 कोटी रुपये आणि अधिक करप्राप्त उत्पन्न असणाऱ्या देशातील व्यक्तिगत प्राप्तिकर दात्यांच्या संख्या गेल्या वित्त वर्षात तब्बल 1 लाखाच्या उंबरठ्यावर आहे। अहवालानुसार 1 कोटीहून अधिक उत्पन्न दाखवणाऱ्या करदात्यांची संख्या 97,689 इतकी आहे। ही संख्या 2017-18 मध्ये 81,344 इतकी होती। यामध्ये पगारदार करदात्यांची संख्या 41,457 इतकी होती, ती आता 49,128 गेली आहे। केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं जाहीर केलेल्या श्रीमंत करदात्यामध्ये व्यक्तिगत करदाते, हिंदू अविभक्त कुटुंबीय, कंपन्या, आस्थापना अशा 1.67 लाख जणांचं प्राप्तिकर उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं स्पष्ट केलं। अशा श्रीमंतांची संख्या आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 20% वाढली आहे। नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर आणि अर्थव्यवस्थेची गती मंदावण्यास सुरुवात झाली असताना करोडपती उत्पन्न असणाऱ्या करदात्यांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे। अहवालानुसार उद्योग समूह, हिंदू अविभक्त कुटुंब कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था आणि व्यक्तिगत करदाते यांनी एकत्रित 1 कोटीपेक्षा अधिक उत्पन्न दाखवलेल्यांची संख्या 1,67,000 इतकी आहे। त्या मागील वर्षात ही संख्या 1,33,000 होती। या वर्षात 2,62,00,000 करदात्यांनी करप्राप्त उत्पन्न नसल्याचे परतावे दाखल केले आहेत, तर 5 ते 9.5 लाख रुपये उत्पन्न दाखवणाऱ्या करदात्यांची संख्या 82 लाख इतकी आहे। 2,085 व्यक्तींनी घरभाड्यापासून मिळणारं उत्पन्न 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक दाखवलं असून 17,320 व्यापार उद्योग पेढ्यांनी आपलं उत्पन्न 1 कोटीपेक्षा अधिक असल्याचं म्हटलं आहे।